ನಬಿ ಹೋಶಿಯಾಗದ್ರಂತೆ.
ಅಧ್ಯಾಯ ಹೋಶಿಯಾದ ಗಾರ್ಹಸ್ಥ ಜೀವ. ಯೂದಾಕ್ಕೆ ರಾಜ ಉಜ್ಜಿಯಾ, ಯೋತಾಮ್ ಔರ್ ಹಿಜ್ಕಿಯಾ ತಥಾ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಮೇ ರಾಜ ಯೋಆಷ್ ಕೆ ಪುತ್ರ ಯರೋಬಾಮ್ ಕೆ ದಿನೋ ಮೇ ಬೇರಿ ಕೆ ಪುತ್ರ ಹೋಶಿಯಾ ಕೋ ಪ್ರಭು ಕಿ ವಾಣಿ ಸುನಾಯಿ ಪಡಿ. ಹೋಶಿಯಾ ಕಾ ವಿವಾಹ ಔರ್ ಉಸ್ಕಿ ಸಂತಾನ. ಜಬ್ ಪ್ರಭು ಪಹಲೇ ಪಲ್ ಹೋಶಿಯಾ ಸೇ ಬೋಲಾ, ಉಸ್ನೆ ಉಸ್ಸೆ ಯೇ ಕಹಾ, ಜಾ ಕಿಸಿ ವೇಶ್ಯಾ ಸೇ ವಿವಾಹ ಕಾ ಚಾರ ಸಂತಾನ ಪೈದಾ ಕರೋ, ಕ್ಯೂಂಕಿ ದೇಶ ಭೀ ಪ್ರಭು ಕೋ ತ್ಯಾಗ ಕರ ವೇಶ್ಯಾ ಪ್ರಾಪ್ತಿ ಕರ ರಹಾ ಹೈ. ಅತಃ ಉಸ್ನೆ ಜಾಕರ್ ದಿಬ್ಲಾಯಿಮ್ ಕೆ ಪುತ್ರಿ ಗೋಮೇರ್ ಸೇ ವಿವಾಹ ಕಿಯಾ, ಜಿಸ್ನೆ ಗರ್ಭವತಿ ಹೋಕರ್ ಪುತ್ರ ಕೋ ಜನ್ಮ ದಿಯಾ. ಪ್ರಭು ನೇ ಉಸ್ಸೆ ಕಹಾ, ಉಸ್ಕಾ ನಾಮ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ರಹೇಗಾ, ಕ್ಯೂಂಕಿ ಥೋಡೆ ಸಮಯ ಕೆ ಬಾದ್ ಮೈ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಕೆ ರಕ್ತಪಾತ ಕಾ ಯೇಹೂ ಕೆ ಘರಾನೆ ಸೇ ಬದಲಾ ಚುಕಾಉಂಗಾ और इज़राइल वंश की प्रभु सत्ता समाप्त कर दूंगा. उसी दिन मैं इज़राइल की घाटी में उसके धनुष को तोड़ डालूंगा. उसने फिर गर्भवती होकर एक पुत्री को जन्म दिया. प्रभु ने होशिया से कहा, उसका नाम कि मैं फिर कभी इज़राइल को प्रेम नहीं करूंगा, न उसे क्षमा करूंगा, किंतु मैं यूदा के घराने को प्रेम करूंगा. प्रभु ईश्वर ही उसका उद्धार होगा, नहीं धनुष या तलवार या युद्ध या घोड़े या घुड़सवार. लोरुहामा का दूध छुड़ाने के बाद गोमेर ने फिर गर्भवती होकर पुत्र को जन्म दिया. प्रभु ने कहा, उसका नाम लोअमी रखना, क्योंकि अब तुम लोग मेरी प्रजा जान रहे हैं और मैं तुम्हारा.
इज़राइल की भावी समृद्धि. समुद्र तट के रेत कणों की तरह इज़राइली असंख्य बन जाएंगे, जिनका पारावार नहीं, और जहां कहा गया था, तुम लोग मेरी प्रजा नहीं रहे, वहां वे जीवंत ईश्वर के संतान कहलाएंगे. यूदा और इज़राइल के लोग मिलकर एक हो जाएंगे और अपना ही नेता चुनेंगे तथा वे देश विदेश में फैल जाएंगे. इज़राइल का वो दिन तो महान दिवस होगा.